आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। I4C म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या 4 नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट गाठेल असा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांना विश्वास। भारताच्या सेमीकंडक्टर मिशनमध्ये सहभागासाठी अमेरिका उत्सुक। आणि संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं भारताचं आवाहन। सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय। I4C म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते। जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं। या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल। सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शाह यांनी या कार्यक्रमात केलं। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला। सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी I4C मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। देशभरातल्या 72 दूरचित्रवाहिन्या चित्रपटगृह आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोचवली जाणार आहे। सायबर सुरक्षेसाठी 1930 हा दूरध्वनी मदत क्रमांक I4C उपलब्ध करून दिलाय। या जनजागृती मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग घ्यावा असं आवाहन गृहमंत्री शहा यांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड झाली। नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राजभाषा संसदीय समितीची पुनर्रचना करण्यासाठी काल नवी दिल्लीत समितीची बैठक झाली, त्यात ही निवड करण्यात आली। सर्व सरकारी यंत्रणांमध्ये 2047 पर्यंत भारतीय भाषांचा वापर केला जाण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं शहा यांनी या निवडीनंतर सांगितलं। अमित शहा यांनी 2019 ते 2024 या कालावधीत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं। राजभाषा विभाग एक सॉफ्टवेअर विकसित करत असून त्या आधारे 8व्या सूचीतल्या सर्व भाषा स्वयंचलितपणे अनुवादित केल्या जातील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं। देशातून होणारी वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय। ते काल नवी दिल्ली इथं वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योग संघटनेच्या 64व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते। मेक इन इंडिया उपक्रमासाठी आणि वाहन उत्पादन उद्योगासाठी जागतिक वन स्टॉप सोल्युशन बनवण्यास मदत केल्याबद्दल त्यांनी या उद्योजकांचं कौतुक केलं। देशाला 2047 पर्यंत विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यावर त्यांनी भर दिला आणि सामूहिक बांधिलकीच्या बळावर देशाच्या विकासाचा आलेख वरच्या दिशेनं जाईल असा विश्वासही व्यक्त केला। इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योगात सरकारनं सुरु केलेल्या उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजना अधिक चांगली कामगिरी करत आहेत असं यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी सांगितलं। नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया प्रशांत महासागर मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन नवी दिल्ली इथं 11 आणि 12 सप्टेंबर रोजी करण्यात आलंय। नागरी विमान वाहतूक मंत्री इंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। देशांतर्गत विमान वाहतुकीत शाश्वत वाढ करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। विमानांची देखभाल दुरुस्ती, सेवा, मालवाहतूक क्षेत्रात भारत स्वतःला एक प्रमुख केंद्र म्हणून प्रस्थापित करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं आज नवी दिल्ली इथं TCC म्हणजेच तंबाखू निवारण केंद्राचं उद्घाटन केलं. TCC हा NDDTC अर्थात राष्ट्रीय औषध व्यसन उपचार केंद्र आणि एम्सचा पल्मोनरी क्रिटिकल आणि स्लिप मेडिसिन विभाग यांच्यातल्या समन्वयातून उपक्रम सुरु करण्यात आलाय. या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या घातक परिणामांबाबत वैद्यकीय तज्ञांकडून समुपदेशन केलं जाणार आहे. श्रोते हो, पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झालाय. विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथं राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये रोज तेव्हा ऐकायला विसरू नका आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारताच्या सेमी कंडक्टर मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. अधिक लवचिक, सुरक्षित आणि शाश्वत जागतिक सेमी कंडक्टर मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी ही भागीदारी उपयोगी ठरेल असं यात म्हटलंय. चिप्स कायदा 2022 अनुसार आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान सुरक्षा आणि नवोन्मेष निधी अंतर्गत जागतिक सेमी कंडक्टर परिसंस्थेचा विकास करून त्यामध्ये विविधता आणण्याच्या संधी शोधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं यात म्हटलंय. भारत अमेरिका दरम्यानचा हा सहयोग भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगाचा विस्तार करून दोन्ही देशांना त्याचा लाभ देण्यात महत्वाची भूमिका बजावेल. गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आलेल्या प्रदेशात इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात किमान 40 नागरिकांचा मृत्यू झाला असून 60 जास्त नागरिक जखमी झाले तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असं हमास या संघटनेच्या नागरी संरक्षण विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. तर खान युनिस भागात हमास या अतिरेकी संघटनेच्या केंद्रावर आपल्या वायुदलानं हल्ला केला असून स्थानिक नागरिकांचा त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं इस्रायलच्या लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. इस्रायलनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रदेशात लष्करी मोहीम सुरु केल्यापासून हजारो विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी खान युनिस भागात आश्रय घेतलाय. संयुक्त राष्ट्रांनी आपले मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांच्या माध्यमातून गाझा पट्टीतला संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलंय. या प्रदेशातला संघर्ष पूर्णपणे थांबवून शांतता प्रस्थापित करण्याची तातडीची गरज असल्याचं त्यांनी काल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 57व्या सत्राच्या उद्घाटनपर निवेदनात म्हटलंय. भारतानं संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं आवाहन केलं असून सुरक्षा परिषदेतल्या राजकीय मतभेदांमुळे शांतता कार्यात बाधा येत असल्याचं अधोरेखित केलंय. संयुक्त राष्ट्रात भारताचे नवनियुक्त स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल सुरक्षा परिषदेला पहिल्यांदाच संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा परिषदेला विशेषतः कायमस्वरूपी सदस्यांनी आजच्या वास्तवाचं अधिक प्रतिनिधित्व करायला हवं असं ते यावेळी म्हणाले. शांतता कार्यात भारताचं सर्वात मोठं योगदान राहिलं असून गेल्या 7 50 जास्त मोहिमांमध्ये भारतानं आपले 25 लाखापेक्षा जास्त सैनिक तैनात केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं काल रात्री माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या तेहरिके इन्साफ या पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांनी अटक केली. या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये 8 रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं, मात्र त्यावेळी त्यांनी वाहतुकीचे नियम तोडत सामान्यांसाठी निर्धारित असलेल्या रस्त्यावर मोर्चा नेला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन IFORC म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या 4 नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्यात 2030 $100 अब्ज निर्यातीचं उद्दिष्ट गाठेल असा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांना विश्वास. भारताच्या सेमी कंडक्टर मिशनमध्ये सहभागासाठी अमेरिका उत्सुक आणि संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं भारताचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.